चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांसाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल। राज्यात एकूण 153 लाख शेतकरी आहेत। यापैकी अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी जिल्हा सहकारी तसंच व्यापारी बँकांकडून कर्ज घेतलं आहे। मात्र गेली 2 वर्ष सुरू असलेल्या दुष्काळ तसंच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। त्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली। शेतकरी कर्जमुक्तीच्या दिशेनं ठाकरे सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीची घोषणा केली। त्यानंतर 2 दिवसात मंत्रिमंडळ बैठकीत याविषयीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला। त्याबाबत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं शासन निर्णय जारी केला आहे। या शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2015 ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचं अल्पमुदतीचं 2 लाखांपर्यंतचं पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे। या योजनेसाठी राज्यस्तरावर देखरेख आणि सनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे। राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी दिलेलं पीक कर्ज या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर ही कर्जमुक्ती योजना आजी माजी मंत्री, खासदार, आमदार तसंच चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता 25,000 रुपयांपेक्षा अधिक पगार घेणारे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी, शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती या कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत।